आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारताच्या विकासकामांना वेग देणाऱ्या 3,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। दुसरी जागतिक बौद्ध शिखर परिषद नवी दिल्ली इथं या महिन्याच्या 24 तारखेला। 8 युरोपीय देशांतील वस्तूंवर 10% आयात शुल्क लावण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। आणि भारत न्यूझीलंड दरम्यान 50 षटकांचा तिसरा आणि अंतिम सामना आज इंदूर इथं खेळला जाणार। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारताच्या विकासकामांना वेग देणाऱ्या 3,250 कोटी रुपये खर्चाच्या विविध रस्ते आणि रेल्वे पायाभूत प्रकल्पांचं काल उद्घाटन केलं। मालदा रेल्वे स्थानकातून हावडा आणि गुवाहाटीमधील कामाख्या दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेला पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला। त्याबरोबरच 4 आधुनिक अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्यांनाही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला। शयनयान वंदे भारत रेल्वे पूर्णपणे वातानुकूलित असून यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास जलद, सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर होणार आहे। एकंदर 823 प्रवाशांची क्षमता असलेल्या या रेल्वेत 16 आधुनिक कोच आहेत। प्रवाशांना परवडणाऱ्या दरात ही सेवा देण्यात येणार आहे। वर्ष 2047 पर्यंत देश विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधानांनी काल केलं। बंगालमधील मालदा इथं एका जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते। बोडो शांतता करारामुळे समाजाला खूप फायदा झाला असून हजारो तरुण शस्त्र आणि हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। आसाममध्ये काल गुवाहाटी इथल्या अर्जुन भोगेश्वर बारुआ क्रीडा संकुलात पारंपरिक बोडो सांस्कृतिक कार्यक्रम बागुरुंबा दोहू 2026ला उपस्थित राहून सभेला संबोधित करताना ते बोलत होते। शांतता करार झाल्यापासून केंद्र सरकारच्या 1500 कोटी रुपयांच्या मदतीमुळे बोडोलँड प्रदेशाच्या झालेल्या अभूतपूर्व विकासावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला। केंद्रीय संस्कृती मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ संयुक्तपणे नवी दिल्ली इथं या महिन्याच्या 24 तारखेला दुसरी जागतिक बौद्ध शिखर परिषद आयोजित करणार आहेत। ही शिखर परिषद सामूहिक ज्ञान, संयुक्त आवाज आणि परस्पर सहअस्तित्व या संकल्पनेवर आयोजित केली जाईल अशी माहिती मंत्रालयानं दिली। सामाजिक सौहार्द जोपासण्यासाठी आणि रचनात्मक आंतरराष्ट्रीय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी बौद्ध तत्वज्ञानाची प्रासंगिकता अधिक दृढ करण्याविषयी ही संकल्पना आहे। 2 दिवसांच्या या कार्यक्रमात सुमारे 200 प्रतिनिधी सहभागी होत असून यात सर्वोच्च कुलगुरू राष्ट्रीय बौद्ध संघाचे प्रमुख, प्रख्यात भिक्षू, विद्वान आणि जगभरातील ज्येष्ठ मान्यवरांचा समावेश असल्याचं मंत्रालयानं पुढे म्हटलं आहे। जलद तांत्रिक प्रगतीच्या युगात बुद्ध धम्माची मूलभूत मूल्य, नैतिक नेतृत्व, सामाजिक सौहार्द आणि शाश्वत जीवन कसं प्रेरित करू शकतात यावर चर्चा देखील या शिखर परिषदेत होईल। संरक्षण उत्पादन सचिव संजीव कुमार उद्या केनियाला होणाऱ्या 3रा भारत केनिया संरक्षण प्रदर्शन आणि चर्चासत्रासाठी 4 सदस्यीय भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील। संरक्षण उत्पादन विभागाच्या ब्रँड इंडिया योजनेअंतर्गत हा 3 दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला जाईल। या कार्यक्रमामध्ये 20 भारतीय संरक्षण कंपन्या विविध संरक्षण उत्पादनं आणि सेवांचं प्रदर्शन करतील अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली। या भेटीदरम्यान संजीव कुमार केनियाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका देखील घेतील। भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतांना प्रोत्साहन देणं आणि परस्पर सहकार्याच्या संधींचा शोध घेणं हे द्विपक्षीय बैठकांचं उद्दिष्ट असेल। अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्रीय योजनांमध्ये काही बदल करण्यात आले असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन म्हणाले। ते काल केरळमध्ये कोट्टायम इथं पत्रकार परिषदेत बोलत होते। केंद्रीय योजना प्रभावीपणे राबवून आर्थिक संकटावर मात करण्यासाठी केरळ सरकार पुरेसे प्रयत्न करत नसल्याचा आरोप त्यांनी केला। केंद्रीय निधी नाकारण्याचं आणि केवळ कर्ज घेण्यावर अवलंबून राहण्याचं धोरण केरळ सरकार अवलंबत असल्याचं ते म्हणाले। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 8 युरोपीय देशांचा ग्रीनलँडवरील नियंत्रणाला विरोध असल्याचं कारण देत त्या देशातील वस्तूंवर 10% आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे। डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंगडम, नेदरलँड्स आणि फिनलंड या देशांना हे शुल्क फेब्रुवारीपासून लागू होईल असं समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटलं आहे। अमेरिकेकडून ग्रीनलँडची संपूर्ण खरेदी म्हणून वर्णन केलेल्या करारावर सहमती झाली नाही तर 1 जूनपासून हा कर 25% वाढवला जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे। आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्ज इंडिया 2026 उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या हस्ते येत्या 28 तारखेला होणार आहे. भारतीय विमान वाहतूक आरेखन ते विमान तैनात करणे, उत्पादन ते देखभाल, सर्वसमावेशकता ते नाविन्यता आणि सुरक्षा ते शाश्वतता याद्वारे भविष्यातील मार्ग प्रशस्त करणे हे या 4 दिवसांच्या जागतिक कार्यक्रमाचं विशेष सूत्र आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन, विमानांचे स्थिर प्रदर्शन, उड्डाण आणि हवाई कसरती तसंच उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद, उड्डाण क्षेत्रातील रोजगार मेळा आदींचं यावेळी आयोजन केलं जाणार आहे. भारतीय तटरक्षक दल, श्रीलंका तटरक्षक दल तसंच मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल यांच्यातील 17वा दोस्ती त्रिपक्षीय सराव आज मालदीवमधील माले इथं सुरू झाला. दोस्ती सरावाचा बंदर टप्पा सध्या सुरू असून यामध्ये सहयोगी मारपोल सराव आणि संयुक्त VBSS कवायतींचा समावेश आहे. परस्पर कार्यक्षमता सौहार्द वाढवण्यासाठी प्रदूषण प्रतिसाद उपकरणं, टेबलटॉप सराव आणि क्रॉस बोर्डिंग SOPचं थेट प्रात्यक्षिक घेण्यात आलं. शिवाय भारतीय तटरक्षक दलाची जहाजं आणि विमानं पुढील सागरी टप्प्यात सहभागी होणार आहेत. यापूर्वी भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परवेश शिवमणी यांना भारताच्या सागर विजन आणि शेजार प्रथम धोरण राबवून द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाच्या प्रमुखांनी निमंत्रित केलं होतं. मराठी चित्रपट पुढे जावेत आणि प्रेक्षकांनी अधिकाधिक पाठिंबा द्यावा यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून नागपूर आणि नाशिक इथं चित्रनगरी उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं महाराष्ट्र चित्रपट आणि सांस्कृतिक रंगभूमी विकास प्राधिकरणाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर यांनी काल पुण्यात सांगितलं. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये चित्रपट परिसंस्था या विषयावर आयोजित चर्चेमध्ये साजनीकर बोलत होते. महाराष्ट्र शासनाचं चित्रपट धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. आसामी आणि इस्रायली आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती असलेला मर्डर्स टू क्लोज लव्ह टू फार हा चित्रपट काल पिफमध्ये ग्लोबल सिनेमा विभागात कलाकारांच्या उपस्थितीत दाखवण्यात आला. क्रिकेट. पुरुषांच्या 19 वर्षांखालील 50 षटकांच्या ICC विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झिम्बाब्वेमधील बुलावायो इथल्या क्वीन्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या सामन्यात भारतानं काल बांगलादेशचा 18 धावांनी पराभव केला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पुरुषांच्या 50 षटकांच्या सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक तिसरा आणि शेवटचा सामना आज इंदूरमधील होळकर स्टेडियमवर होत आहे. सामना दुपारी 1:30 सुरू होणार आहे. पहिला सामना भारतानं जिंकला तर न्यूझीलंडनं दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 50 षटकांच्या सामन्यांच्या 1989 मधील उभय देशांतील भारतातील पहिल्या मालिकेपासून आजतागायत न्यूझीलंडला यजमानांविरुद्ध अद्याप मालिका विजय नोंदवता आलेला नाही. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवस दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब आणि बिहारमधील काही ठिकाणी दाट धुक्याची शक्यता वर्तवली आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही आज अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तर मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढील 2 दिवसात वायव्य आणि मध्य भारतात किमान तापमानात सुमारे 2 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारताच्या विकासकामांना वेग देणाऱ्या 3,500 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. दुसरी जागतिक बौद्ध शिखर परिषद नवी दिल्ली इथं या महिन्याच्या 24 तारखेला. 8 युरोपीय देशातील वस्तूंवर 10% आयात शुल्क लावण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि भारत न्यूझीलंड दरम्यान 50 षटकांचा तिसरा आणि अंतिम सामना आज इंदूर इथं खेळला जाणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.